नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सुरेश कामत तुमका प्रादेशिक खबरो दिता। केंद्रीय वेचणूक आयोगाच्या आदेशाप्रमाण मुखेल वेचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान गोय राज्यातल्या सगळ्या 40 विधानसभा मतदारसंघा संबंधित मतदार वळ्यांची तपासणी करपाच्या कामाक 20 ऑगस्ट सावन सुरुवात केला। हे काम 18 ऑक्टोबर 2024 मेरेन चलतले। संबंधित मतदार नोंदणी अधिकारी आणि सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी विधानसभा मतदारसंघाच्या संबंधित भागाच्या बीएलओ कडल्यान मतदार वळ्यांची तपासणी करतले। 1 जानेवारी 2025 ही पात्र तारीख धरून नवीन मतदारांची नोंदणी, मरण आयिल्ल्या आणि कायम स्थलांतरित मतदारांची नावां वगळप आणि मतदार वळेतले चुकांची दुरुस्ती करप हे काम चलतले। बूथ पावण्यावेलो अधिकारी घराघरांनी भेट देऊन मतदार वळेतल्या मतदारांची माहिती तपासतलो। लोकांनी आणि राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी बूथ पावण्यावेल्या अधिकाऱ्याक सहकार्य करून आवश्यक माहिती दिवची आणि अचूक मतदार वळे तयार करूक मदत करची असे आवाहन मुखेल वेचणूक अधिकाऱ्याच्या कार्यालयान केला। कुशळताय उदरगत आणि उद्योजकताय संचालनालयान ऑटोमोबाईल कॉर्पोरेशन ऑफ गोवा यांच्या जोडपालन होंडा 70 सरकारी आयटीआय केंद्रात माध्यमिक प्रशिक्षण अभ्यासक्रम कार्यावळी खाला मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स हो नवो अभ्यासक्रम सुरू केला। या 1 वर्षाच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाक राज्य व्यावसायिक प्रशिक्षण मंडळाची संलग्नताय आसा। या प्रशिक्षण अभ्यासक्रमा खातीर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून प्रवेशा खातीर निमणी तारीख 30 ऑगस्ट आसा। इच्छूक उमेदवारांनी 30 ऑगस्ट 2024 मेरेन अर्ज करपाक जाय। चढ माहिती खातीर होंडा आयटीआयच्या कार्यालयाक संपर्क करचो असे खात्यान कळीत केला। खेळ संचालनालयान राज्यातल्या सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयातल्या राष्ट्रीय सेवा योजना कार्यावळ अधिकाऱ्यांची बसका आफयल्या। 28 ऑगस्टाक सकाळी 9 वरांचेर परवरे राज्य शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या सभागारात ही बसका जातली। सगळ्या उच्च माध्यमिक विद्यालयांनी राष्ट्रीय सेवा योजन कार्यावळ अधिकाऱ्याक या बसकेक धरचे असे आवाहन खेळ संचालक अरविंद खुटकर हांणी केला। 27 ऑगस्ट मेरेन तरणाटे व्यवहार आणि खेळ संचालनालयाक बसकेक येवपी शिक्षकांची नावां कळची असे खेळ संचालनालयान सांगला। राष्ट्रीय सेवा योजन कार्यावळीची राज्यात प्रभावी अंमलबजावणी जावची तसेच या संदर्भातले शाळांचे प्रश्न सुटावे जावचे म्हणून दर वर्षा ही बसका जाता। फाटले काय दिस सेगीत पडपी पावसाक लागून काल मुरगाव मतदारसंघातल्या बोगदो हांगा 4 पदरी मार्गाचेर पडिल्ल्या पालसाणीच्या सुवातीची आमदार संकल्प आमोणकर हांणी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांक बरोबर घेऊन पळोवणी केली। या वेळार उलयताना आमदार आमोणकर हांणी पालसाणाक पडिल्लो मार्ग सगळ्या तरेचे येरादारी खातीर बंद दवरपाचो आदेश काडपाची सुचोवणी मुरगाव तालुका उपजिल्हो अधिकाऱ्यांक केला। तसेच मुखेलमंत्र्याच्या आदेशावेळान फुडल्या 2 दिसां भितर सैमीक आपत्ती विभागामार्फत पालसणा कुशीक काढून राखणे वनट उभारपाक सुरुवात करतले अशी माहिती आमदार आमोणकर हांनी दिली। या वेळार उपजिल्हाधिकारी मामलेदार तसेच हेर खात्यांचे अधिकारी आणि गॅमन इंडिया कंपनीचे मुखेली हजर आशिल्ले। गोय तियात्र अकादमीन गोय कला अकादमीच्या जोड पालवान 28 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर 2024 मेरेन दिनानाथ मंगेशकर कला मंदिरात 4थ्या अखिल गोय आंतर महाविद्यालयीन उच्च माध्यमिक शाळा तियात्र सर्त 2024-25 आयोजन केला। सर्त सांजेच्या 3:30 वरां सावन सुरू जातली। सर्तीचो उक्तावण कार्यक्रम 28 ऑगस्टाक दनपारा 3:15 कला आणि संस्कृती खात्याचे संचालक सगुण वेळीप आणि कला अकादमीचे वांगडी सचिव अरविंद खुटकर हांचे उपस्थित जातलो। 28 ऑगस्ट कुजरा बांबोच्या एसएस टेम्पो वाणिज्य महाविद्यालया वतीन उठ्ठा तो बुट्टा। 29 ऑगस्ट कार्मेल महिला कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालया वतीन चूक कोणाची। 30 ऑगस्ट म्हापशेच्या सेंट झेवियर महाविद्यालया वतीन चित्रकार। 2 सप्टेंबराक नावेलीच्या रोजरी वाणिज्य आणि कला महाविद्यालया वतीन निवल काटो। 3 सप्टेंबराक पिलाच्या फादर आग्नेल महाविद्यालया वतीन मोगा माका मोगूच पुरो। 4 सप्टेंबराक पिलाच्या फादर आग्नेल उच्च माध्यमिक विद्यालया वतीन रोमियो जुलियट ही तियात्रा सादर जातली। टपाल खात्यान दीनदयाल स्पर्श योजना टपाल पत्र हे रुची आणि संशोधना खात्याची शिष्यवृत्ती योजनेची घोषणा केला। इयत्ता 6वी ते 9वीच्या विद्यार्थ्यांक जांचो बरो शिक्षणीक रिकॉर्ड आसा तशेंच टपाल माया फिलेटलीचो छंद आसा तांकां फिलेटली प्रश्नमंजुषा आसली आनी शिष्यवृत्ती दितले। शाळेत जर फिलेटली क्लब आसा तर पात्र विद्यार्थी तांचो सदस्य आसपाक जाय। जर क्लब ना तर विद्यार्थी स्वतःच्या फिलेटली जमा खात्याचेर आधारित पात्रता थारावं येता। इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो।